ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
वर्दीतले महानायक कथा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखिका मनाली काळे भाग दो विश्वास नांगरे पाटील गाथा विश्वासाचे। काही लोकांची आयुष्य ही असामान्यच असतात। त्या असामान्यतेचं वलय आपल्याला दिसतं, त्यांची लोकप्रियता, त्यांचं यश आपल्याला जाणवतं। मात्र त्यासाठी वाचलेलं आयुष्य, केलेलं बलिदान, सोसलेले कष्ट आपल्याला दिसत नाहीत। त्यासाठी ह्या व्यक्तींच्या आयुष्यात डोकवावं लागतं। आजच्या भागात आपण अशाच एका असामान्य आयुष्याचा वेध घेणार आहोत। दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाणं म्हणजे विकृती, स्वतःच्या ताटातलं खाणं म्हणजे प्रकृती, आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं म्हणजे संस्कृती। हे थोर विचार आहेत विश्वास नांगरे पाटील यांचे। मात्र आज त्यांचे शब्दच नाही तर त्यांच्या कृती, त्यांच्या साहसी कहाण्या देखील प्रसिद्ध आहेत। याची सुरुवात झाली 26/11 काळरात्री। 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता। 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या ह्या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीत कमी 197 जण ठार झाले, तर 800 अधिक लोक जखमी झाले। ताज हॉटेलमध्ये गोळीबार झाला हे समजल्यानंतर लगेचच विश्वासराव सरांनी एक क्षणही गमावला नाही। अनेक वर्षांची तयारी आणि अढळ इच्छाशक्ती त्यांच्या सोबत होती। रात्री 9:40 दहशतवादी आत घुसले होते आणि हल्ल्याच्या 11 मिनिटातच पाटील व त्यांचे अंगरक्षक त्यांचा शोध घेण्यासाठी ताज इमारतीत घुसले। आत शिरताना मनाचा थरकाप उडाल्याशिवाय कसा राहील? दहशतवादी संपूर्ण तयारीत होते, मात्र पोलिसांसाठी परिस्थिती अत्यंत बिकट होती। मात्र ज्यांच्या नावातच विश्वास आहे ते नाउमेद कसे होतील? विश्वास नांगरे पाटील आणि त्यांच्या टीमनं बंदुकीतून गोळीबार करत दहशतवाद्यांचा पाठलाग केला आणि त्यांना ताजमहाल हॉटेलच्या नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले। इमारतीच्या क्रिस्टल हॉलमध्ये लग्नाची पार्टी चालू होती। तिथे 400 ते 500 लोक होते। त्यांच्या त्वरित कारवाईमुळे दहशतवादी कार्यक्रम स्थळी प्रवेश करू शकले नाही आणि शेकडो लोकांचे जीव वाचवू शकले। विचार करा, विश्वास नांगरे पाटील यांना यश आलं म्हणूनच त्या 400 ते 500 लोकांचे जीव वाचले। एका माणसाच्या मनातल्या विश्वासाचा हा विजय होता। त्यावेळेस नांगरे पाटील यांच्या कुटुंबियांना त्यांचा काहीच अंदाज लागत नव्हता। दुसऱ्या दिवशी 4:30 दुसऱ्या IPS अधिकाऱ्यानं वायरलेसवरील त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांच्या सुरक्षेबद्दल कुटुंबियांना माहिती दिली। सकाळी 7:00 NSG कमांडोनी बचाव कार्याचा ताबा घेतल्यानंतर ते घरी परतले। विश्वास नांगरे पाटील यांच्या ह्या साहसाबद्दल तर आज अनेकांना माहीत आहे, मात्र ही असामान्य व्यक्ती एका रात्रीत तर घडली नव्हती। काय होता त्यांचा आजवरचा प्रवास? ही तयारी, हा आढळपणा, असा निश्चय त्यांच्यात कुठून आला? चला जाणून घेऊया विश्वास नांगरे पाटील यांच्या भूतकाळाबद्दल। विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1973 32 शिराळा या तालुक्यातील कोकरुड गावी झाला। त्यांचे वडील गावाचे सरपंच होते। त्यांचे वडील नारायण नांगरे पाटील यांचे शिक्षण 4th इयत्तेपर्यंत आणि आईनं 2 इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते। नांगरे पाटील यांचे 28 नोव्हेंबर 2000 रूपा नांगरे पाटील यांच्याशी लग्न झाले। धुळे येथे हे लग्न झाले। विश्वासराव पाटील सर त्यावेळी धुळे येथे डेप्युटी SP होते। त्यांच्या कुटुंबात त्यांची 2 मुले, रणवीर नावाचा एक मुलगा आणि जान्हवी नावाची एक मुलगीही आहे। लहान असताना ते अभ्यासात खूप हुशार विद्यार्थी होते आणि 10वीच्या परीक्षेत त्यांनी 88% गुण मिळवले होते। त्यांनी 12वी सायन्स मधून केली। नंतर त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात BA परीक्षेमध्ये सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले। वयाच्या 25व्या वर्षी IPS साठी निवड झाल्यानंतर ते धुळे, नांदेड, औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तैनात होते। IPS साठी निवड झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण चालू ठेवले आणि उस्मानिया विद्यापीठातून MBA ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली. विश्वास नांगरे पाटील यांनी IPS ची परीक्षा कशी उत्तीर्ण केली ही गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या गावात तेव्हा IPS परीक्षेबद्दल कोणालाही फारशी माहिती नव्हती. कॉलेजमधल्या एका व्याख्यानानं प्रेरित होऊन त्यांनी स्वतः ह्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. IPS परीक्षेचा नेमका अर्थ काय, ती कशी दिली जाते, ह्या परीक्षेचे विविध टप्पे काय आहेत ह्याबद्दल त्यांनी स्वतःच आधी खूप अभ्यास केला. मग मनाची तयारी करून ते परीक्षेचा अभ्यास करू लागले. UPSC सोबत ते MPSC साठी सुद्धा तयारी करत होते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते उत्तीर्ण होऊ शकले नाही. MPSC च्या पहिल्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले, मात्र इंटरव्ह्यू राऊंड मधून पुढे जाऊ शकले नाही. त्यांना कारण सांगण्यात आले की तुम्ही अजून जबाबदारी पेलण्यासाठी खूप तरुण आहात. ते साल होतं 1996. कोणत्याही विद्यार्थ्याला इतक्या मेहनतीनंतर देखील जेव्हा अपयश येतं तेव्हा नक्कीच तो नैराश्यात जाऊ शकतो. विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सुद्धा असंच झालं. मात्र पुन्हा एकदा नावातच विश्वास नाही तर त्यांच्या मनात देखील विश्वास होता आणि म्हणून 1997 साली त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. 9 महिने त्यांनी सलग अगदी जीव ओतून अभ्यास केला आणि MPSC ची डेप्युटी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, PSI अशा 13 परीक्षा ते सलग पास होत गेले. त्यांच्या इंटरव्ह्यू राऊंड मध्ये विचारलेल्या शेवटच्या प्रश्नांची आजही चर्चा आहे. त्यांना हिंदीतून विचारण्यात आलं होतं कि विश्वास तुम इस दुनिया में क्यों आए हो, यावर त्यांनी तडक उत्तर दिलं होतं कि मी या जगात संघर्ष करायला आलो आहे, इथवर सुद्धा संघर्ष करत पोहोचलो आहे आणि जर संधी मिळाली तर सिस्टीम मधल्या वाईट गोष्टींशी संघर्ष करण्याची माझी इच्छा आहे. 300 पैकी 210 मार्क मिळवून विश्वास नांगरे पाटील 1997 साली परीक्षा उत्तीर्ण झाले. आजही त्यांची MPSC उत्तीर्ण होण्याची कहाणी लाखो तरुणांना ह्या परीक्षा देण्यासाठी प्रेरणा देत आहे. आजचे तरुण सिनेमातल्या हिरोंना पाहून प्रेरित होत नाही, विश्वास नांगरे पाटील यांच्या सारख्या ऑफिसर्सच्या प्रेरणादायी कहाणी ऐकून त्यांची पुस्तकं वाचून प्रेरित होत आहेत. हा बदल आपल्या देशात घडवून आणण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांची कहाणी वाचून हेच लक्षात येतं कि त्यांच्या नावातच नाही तर त्यांच्या मनात सुद्धा स्वतःबद्दल विश्वास होता आणि म्हणूनच त्यांना अशा गोष्टी शक्य झाल्या ज्यांचा विचार एखादा सामान्य मनुष्य करूही शकत नाही. विश्वास नांगरे पाटील यांना आमचा सलाम.